ऐकून मला तू जाणे स्पर्शात तुझ्या भिजल्या स्पर्शात तुझ्या भिजल्या
भिजल्याने शब्दाचे झाले